चितर क्रमांक 37 प्रार्थनेसाठी जमणं। सर्व विश्वासी लोक प्रार्थनेसाठी नेहमी एकत्र आले पाहिजेत। आम्हाला बायबलातून गाणे म्हणणं, प्रार्थना करणं शिकलं पाहिजे। आम्ही परमेश्वराच्या सेवा करण्यासाठी या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत। प्रभूने आम्हाला येशूच्या मरणाची आठवण करायची आज्ञा दिली आहे। इथे आम्ही पाहतो की विश्वासी लोक भाकर आणि द्राक्षराचा पेला हातात घेतात। भाकर येशूच्या शिराची आणि द्राक्षरस येशूच्या रक्ताची। त्यानं आमच्या पापासाठी सांडवलं ते रगत आम्हाला वाचवायसाठी त्यानं पाळलं, त्याची आम्ही आठवण करतो।